सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत. एक 15 ते 20 दिवसांपूर्वी आपण जो विषय घेतला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मुलगा मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं त्यांनी पाहिलेला एक प्रकार. एक गाडी होती, त्या गाडीच्या बाजूला एक कुत्रा त्या गाडीतल्या मुलींनी बघितलं. त्या कुत्र्याला जखम झाली होती, त्यांनी पटकन दिवशी रुमाल काढला, रुमाल जाऊन त्या कुत्र्याच्या जखमेवरती बांधला. नंतर असं लक्षात आलं की ही जखम इथल्या इथे बरी होणारी नाहीये, त्याला मेडिकेशनची गरज आहे. मग त्यांनी त्याला गाडीत टाकलं आणि मग त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या दवाखान्यात घेऊन जात असताना त्या मुलांनी विचारलं की बाबा रे तुम्ही हे काय करताय, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही स्वयंप्रेरणेने ही कामं करतो. आणि या त्याच मुली आहेत ज्या दिसायला इतक्या सुंदर आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा इतकंच सुंदर आहे. सो सबसे पहिले तू तुम लोगों के लिए तालिया डेफिनेटली, या बाकी मॉब मधल्या टाळ्या त्यांनी स्वतः वाजवल्या. आणि हे काम करत असताना आधी निखेला घरच्यांकडून काय रिएक्शन होती?
घरचे माझे खूपच सपोर्टिव्ह आहेत आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आवड आहे तर कर, पण अभ्यास सांभाळून.
ओके,
ऑब्विसली म्हणजे
डेफिनेटली
करिअर सांभाळूनच तू कर. उलट मला जर का कधी कुठला पपी वगैरे घरी ठेवायचा असेल, इंजर्ड असेल, तर त्याच्या ट्रीटमेंट साठी मी घरी सुद्धा ठेवू शकते. म्हणजे तशी परमिशन मला मिळते बऱ्याचदा. इवन माझ्या घरी सुद्धा माझी डॉग आहे फिमेल, तिचं नाव जेनी आहे. पण तरी सुद्धा म्हणजे तसं म्हटलं तर फ्लॅट असल्यामुळे पॉसिबल होत नाही, तरी पण मला घरच्यांचा तेवढा सपोर्ट आहे.
क्या बात आहे. आणि इकडे अकॅडमिक करिअर मध्ये आषाढी कार्तिकी करत पास होत आहे की व्यवस्थित ऑल क्लिअर?
नाही, ऑल क्लिअर.
हे सुख ना आम्हा मुलांच्या आयुष्यात नाहीये. मुलींनी काही जरी केलं ना एंड ऑफ द इयर त्या ऑल क्लिअरच होणार. काय कनेक्शन आहे काय कळत नाही असो. आणि श्रेया भी हमारे साथ है, क्या रिएक्शंस थी आपके घर वालों की?
घर वाले मेरे भी आई एम फॉर्चुनेट इनफ कि वो भी बहुत ज्यादा सपोर्टिव है मेरे डॉग करियर जो भी है मेरा.
अच्छा.
दे हैव ऑलवेज सपोर्टेड मी इन दिस. उन्होंने बोला है हमेशा कि ये करते रहो क्योंकि एक रिस्पॉन्सिबल सिटीजन के तौर पर कुछ ना कुछ सोसाइटी को हमें वापस देना है. उन्होंने काफी सपोर्ट किया मेरे.
डेफिनेटली. एंड सुखदा तुमच्या घरच्यांचं काय होतं रिएक्शन?
माझ्या घरी माझे बाबा हे डॉग लवर नाही आहेत, ते हेटर पण नाही आहेत.
ओके.
पण डॉग लवर पण नाही.
न्यूट्रल पर्सन.
हा, न्यूट्रल आहे. आणि लहानपणापासून माझी मला अतिशय कुत्र्यांची आवड माझ्या आईकडनं आली आहे. माझ्याकडे मी माझं जेव्हा कुत्रं घेतलं आणि ह्याच्यात जेव्हा गेले तेव्हा पहिले ते एवढे कन्व्हिन्स नव्हते की तू या नादाला लागली आहे, तुझं करिअरचं काय होणार आहे, फॅक्टरीचं काय करणार आहे, असं तसं. पण जसं असं त्यांना लक्षात आलं की मी सगळं मॅनेज करून हे करते, तर आता बाबा पण माझे डॉग लवर झालेत ऍक्च्युली.
ओके.
आणि एकावरनं मी आता 8 कुत्र्यांवर आली आहे माझ्या.
तुझ्या वडिलांची स्टोरी ऐकून मला तेच वाक्य जा सिमरन जिले आपली
जितके कुत्रे आणायचे तेवढे घेऊन घरात.
क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात आहे नाशिक. या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, कुठेही जायचं नाहीये, बजाते राहो.